आकाशवाणी नागपूर विणा डोंगरवार आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. रस्ते अपघातातल्या जखमींसाठी 1.5 लाखांपर्यंतचे उपचार रोखमुक्त करण्याच्या योजनेला सुरुवात. हिट अँड रन मधल्या मृतांच्या वारसांना 2 लाख रुपयांची आर्थिक मदत. मराठी आणि प्राकृतला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर पात्र असलेले लाभ देण्याची राज्याची केंद्र सरकारकडे मागणी. रेल्वे पुनर्विकास योजनेअंतर्गत नागपूर आणि अजनी रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास येत्या 1 ते 1.25 वर्षात पूर्ण होणार. नागपूर मध्य रेल्वेचे व्यवस्थापक विनायक गर्ग यांची माहिती. 31व्या ऑरेंज सिटी क्राफ्ट मेळ्याचं येत्या 10 ते 19 जानेवारी दरम्यान नागपूरच्या दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्रात आयोजन. आणि 2 नक्षल महिलांचं गडचिरोली पोलिसांपुढे आत्मसमर्पण. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी देशभरात चालक प्रशिक्षण संस्था स्थापन करण्याविषयीची योजना जाहीर केली असून अशा संस्था उभारण्यासाठी सरकार प्रोत्साहन देणार आहे. ते काल बातमीदारांशी नवी दिल्ली इथं बोलत होते. देशात कुशल चालकांची वानवा असून चालक प्रशिक्षण संस्था उभारण्यासाठी सरकार वचनबद्ध असल्याचं त्यांनी सांगितलं. सगळी राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या वाहतूक मंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीत रस्ता सुरक्षेला अत्युच्च प्राधान्य देण्यात आलं असंही ते म्हणाले.
हमारे देश में 22 लाख ड्राइवर्स की कमी है और उसके ऊपर भी आज हमने एक नई पॉलिसी बनाई है, कैशलेस ट्रीटमेंट. और एक्सीडेंट होने के बाद तुरंत 24 घंटे के अंदर जैसे पुलिस में इन्फॉर्मेशन जाएगी तो डॉक्टर जो होगा उसको, जो पेशेंट एडमिट होगा उसको 7 दिन तक ट्रीटमेंट का खर्चा या मैक्सिमम अप टू 1.5 लाख रुपए हम तुरंत देंगे उसकी ट्रीटमेंट के लिए.
रस्ते आणि वाहतूक क्षेत्रात बदल घडवून आणण्याच्या उद्देशानं सर्व प्रकारच्या अडचणी, त्यावरचे उपाय यावर चर्चा झाल्याचं सांगितलं. स्वयंचलित तपासणी केंद्राच्या उभारणीसाठी देखील सरकार जादा प्रोत्साहन देणार आहे असंही ते म्हणाले. मराठी आणि प्राकृतला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासोबतच मिळणारे इतर लाभ देण्याची विनंती राज्य सरकारनं आज केंद्राला केली. मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी आज केंद्रीय सांस्कृतिक मंत्री गजेंद्रसिंग शेखावत यांची भेट घेतली. यावेळी त्यासंदर्भात 4 ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध झालेल्या राजपत्राची प्रत शेखावत यांनी सामंत यांना सुपूर्द केली. मराठी, पाली, प्राकृत, आसामी आणि बांगला या भाषांना अभिजात दर्जा दिल्याचा उल्लेख त्यात आहे. अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतरचे लाभ मिळण्यासाठी आवश्यक प्रस्ताव 2 ते 3 आठवड्यात सादर करू असं सामंत म्हणाले.
मला असं वाटतं की आता आमची जबाबदारी वाढलेली आहे आणि या जबाबदारीमध्ये काम करून मराठी भाषेचं जतन आणि संवर्धन हे महाराष्ट्रामध्येच नाही तर आंतरराष्ट्रीय पातळीवर कशा पद्धतीनं केलं जाईल यासाठी आम्ही पाठपुरावा करतोय.
महाराष्ट्रासह इतर राज्यात तसंच विदेशातही मराठी भाषेचं जतन संवर्धन करण्यासाठी विविध प्रयत्न केले जाणार असल्याची माहिती राज्य सरकारनं नियुक्त केलेल्या समितीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर मुळे यांनी दिली. मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्यानंतर मराठी ज्ञानभाषा व्हावी ही जिद्द मनाशी बाळगून आम्ही मराठी ही चळवळ सुरू करण्यात आली आहे. त्या अनुषंगानं नागपुरातील नूतन भारत विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालय, विदर्भ साहित्य संघ, नागपूर महानगरपालिका शिक्षण विभाग, कनिष्ठ महाविद्यालयीन मराठी विषय शिक्षक महासंघ यांच्या संयुक्त विद्यमानं दिनांक 12 ते 14 जानेवारी 2025 या कालावधीत राज्यस्तरीय मराठी भाषाप्रेमी शैक्षणिक साहित्य संमेलनाचं आयोजन करण्यात आलं आहे. कविवर्य सुरेश भट सभागृह शिमबाग इथं रविवार दिनांक 12 जानेवारी रोजी सायंकाळी 6 वाजता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते संमेलनाचं उद्घाटन होणार असून मराठी सिनेकलावंत अंकुश चौधरी यांची यावेळी विशेष उपस्थिती राहणार आहे. संमेलनाचं अध्यक्षपद अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ रवींद्र शोभणे भूषवणार असून स्वागताध्यक्ष विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष प्रदीप दाते राहतील. नागपूर इथल्या मध्य रेल्वेचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक विनायक गर्ग यांनी कार्यभार स्वीकारल्यानंतर घेतलेल्या पहिल्या पत्रकार परिषदेमध्ये मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाचं संपूर्ण देशभरात असलेलं महत्व अधोरेखित करताना त्यांनी सांगितलं की त्यांची प्राथमिकता ही रेल्वे प्रवाशांची सुरक्षितता आणि त्यांचा आरामदायक प्रवास असणार आहे.
लगभग 1.25 लाख के आसपास ट्रेनें यहाँ से गुजरती हैं और पूरे हिंदुस्तान में सबसे ज्यादा वेल कनेक्टेड ये स्टेशन आता है नागपुर.
मेरी पहली प्राथमिकता रहेगी कि जितने भी मेरे पैसेंजर्स हैं उनकी सेफ्टी, सिक्योरिटी और उनकी अम्यूनिटीज है उस पर मैं विशेष कर ध्यान दूं. अमृत भारत के अंदर 15 स्टेशन का विकास कार्य हो रहा है जो हम लोग लगभग 1 साल में पूरा कर लेंगे. इसके अलावा 2 बड़े स्टेशन नागपुर और अजनी का रीडेवलपमेंट हो रहा है. अजनी को 1 साल के अंदर और नागपुर को भी अगले 1 साल के 1.25 साल के अंदर पूरा करने का प्लान किया है.
याप्रसंगी बोलताना वाणिज्य विभागाचे व्यवस्थापक अमन मित्तल यांनी गेल्या वर्षात मध्य रेल्वेनं राबवलेल्या उपक्रमांविषयी माहिती दिली. यात त्यांनी नागपूर स्टेशनवर लावलेल्या मार्गदर्शक किओस्क तसंच वेंडर मॅनेजमेंट सिस्टीमबद्दल माहिती दिली. प्रवासी तसंच मालवाहू रेल्वेगाड्यांसोबतच मध्य रेल्वेनं धम्मचक्र प्रवर्तन दिन, दिवाळी, छठपूजा, ताजुद्दीन बाबा उर्स महापरिनिर्वाण दिन तसंच कुंभमेळ्यासाठी अतिरिक्त रेल्वेगाड्या चालवल्या असल्याची माहिती त्यांनी दिली. खनिकर्म विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या योजना आणि उपक्रमांची अंमलबजावणी प्रभावीपणे करून सर्व कामकाजांमध्ये सुसूत्रता आणणार असल्याचं खनिकर्म मंत्री शंभूराज देसाई यांनी सांगितलं. तसंच खनिकर्म विभागातील सुरू असलेल्या कामांचा आढावा त्यांनी मुंबईत घेतला. देसाई यांच्या अध्यक्षतेखाली खनिकर्म विभागाची आढावा बैठक मंत्रालयात झाली.
या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाच्या अखत्यारीतील नागपूरच्या सिव्हिल लाईन्स इथल्या दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्राद्वारे दरवर्षी आयोजित केला जाणारा ऑरेंज सिटी क्राफ्ट मेळा आणि लोकनृत्य सोहळा येत्या 10-19 जानेवारी दरम्यान आयोजित केला जाणार असून या मेळाव्याचं हे 31वं वर्ष असल्याचं केंद्राच्या संचालिका आस्था कार्लेकर यांनी आज पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं. या 10 दिवसीय मेळ्यामध्ये विविध राज्यांची लोकनृत्य, हस्तशिल्प प्रदर्शन त्याचप्रमाणे व्यंजनांची दालनं राहणार आहेत. मेळाव्याचं उद्घाटन 10 जानेवारी रोजी संध्याकाळी 6:30 होणार असून दुपारी 2 ते रात्री 9:30 या मेळाव्यामध्ये नागरिकांना सशुल्क प्रवेश करता येईल. मंगळवार दिनांक 14 जानेवारी रोजी संध्याकाळी 6:30 राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीनं महाराष्ट्राची लोकधारा ही महाराष्ट्राचा लोकनृत्य आणि लोककलांचं सादरीकरण करणारा कार्यक्रम प्रस्तुत करण्यात येईल. या मेळाव्यामध्ये रोजच संध्याकाळी 6:30 विविध राज्यांच्या लोकनृत्य, संगीत यांचे सांस्कृतिक कार्यक्रम होणार असून मेळाव्यात 200 अधिक लोकनृत्य आणि आदिवासी कलाकार तसंच 150 हस्तशिल्पकार सहभागी होणार आहेत.
शिल्पी आणि कारीगर यांच्याकडनं तयार झालेल्या गोष्टी तुम्हाला विकतही घेता येणार, त्यामुळे आनंदाने क्राफ्ट मेला सांस्कृतिक कार्यक्रमासोबत सुमधुर आणि सुस्वाद असलेलं असं व्यंजन खात खात तुम्हाला एन्जॉय करायला मिळेल. नागपूरकरांना असंच आवाहन देईन की भरपूर जेवढं आतापर्यंत प्रेम केलं तसंच भरभरून प्रेम करा, जरूर या आणि हा क्राफ्ट मेला अजून मोठा उंच घेऊन जावा.
सुमारे 10 लाख रुपयांचं बक्षीस असलेल्या कंपनी क्रमांक 10 सेक्शन कमांडर आणि भामरागड दलमच्या सदस्य असलेल्या नक्षल महिलांनी आज गडचिरोली पोलिसांपुढे आत्मसमर्पण केलं. 36 वर्षीय शामला उर्फ लीला झुरू पुडो आणि 24 वर्षीय काजल उर्फ तिम्मी मंगरू वड्डे अशी आत्मसमर्पण केलेल्या नक्षलींची नावं आहेत. शामला पुडो ही एटापल्ली तालुक्यातील गट्टेपल्ली इथली रहिवासी असून सध्या कंपनी क्रमांक 10 सेक्शन कमांडर होती. तिच्यावर 21 चकमकी, 6 जाळपोळी आणि इतर 18 अशा 49 गुन्ह्याची नोंद आहे. शासनानं तिच्यावर 8 लाख रुपयांचं बक्षीस जाहीर केलं होतं. काजल वड्डे ही भामरागड तालुक्यातील नेलगुंडा इथली रहिवासी आहे. ती 2018 भामरागड दलममध्ये कार्यरत होती. तिच्यावर 4 चकमकी, 1 जाळपोळ आणि इतर 3 अशा 8 गुन्ह्यांची नोंद आहे. शासनानं तिच्यावर 2 लाख रुपयांचं बक्षीस जाहीर केलं होतं. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ आणि चलचित्र फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमानं नागपूर फिल्म फेस्टिवलचं आयोजन करण्यात आलं आहे. हा 4 दिवसीय महोत्सव येत्या 9 जानेवारी ते 12 जानेवारी या कालावधीत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या जमनालाल बजाज प्रशासकीय भवनात पार पडणार आहे. महोत्सवाचं उद्घाटन राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ प्रशांत बोकारे आणि नागपूरचे पोलीस आयुक्त डॉ रवींद्र सिंगल यांच्या हस्ते 12 जानेवारी 2025 रोजी होणार आहे. विदर्भात थंडीचा कडाका कायम असून आज सकाळी नागपुरात बोजरे वारे अनुभवायला मिळाले. आज विदर्भात सर्वाधिक किमान तापमानाची नोंद यवतमाळ जिल्ह्यात 9 अंश सेल्सिअस इतकी करण्यात आली. यवतमाळ पाठोपाठ गोंदिया इथं 9.4 तर अमरावती इथं 9.8 अंश सेल्सिअस इतक्या किमान तापमानाची नोंद झाली. नागपूर इथं 10.2 अंश सेल्सिअस इतकं तापमान नोंदवण्यात आलं. उर्वरित सर्व जिल्ह्यात तापमान 11 ते 13 अंश सेल्सिअस दरम्यान आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. रस्ते अपघातातल्या जखमींसाठी 1.5 लाखांपर्यंतचे उपचार रोखमुक्त करण्याच्या योजनेला सुरुवात. हिट अँड रनमधल्या मृतांच्या वारसांना 2 लाख रुपयांची आर्थिक मदत. रेल्वे पुनर्विकास योजनेअंतर्गत नागपूर आणि अजनी रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास येत्या 1 ते 1.25 वर्षात पूर्ण होणार. नागपूर मध्य रेल्वेचे व्यवस्थापक विनायक गर्ग यांची माहिती आणि 2 नक्षल महिलांचं गडचिरोली पोलिसांपुढे आत्मसमर्पण. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.